नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत संवसारीक पावड्यार सगळ्यात चड संध्यो आशिल्ल्यो देश आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्र्यांनी वेवसायीक क्षेत्राक सुलभताय, सुदारणा आनी उदरगतीचे दिले उतर. केंद्रीय विज्ञान आनी तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी काल नवी दिल्लीत अर्थव्यवस्था, पर्यावरण आनी रोजगारा खातीर जैव तंत्रज्ञान धोरण 2024 जाहीर केले. संयुक्त अरब अमिरातीत बेकायदेशीर रितीन रावपी व्यक्तींक 2 म्हयन्याची व्हिजा माफी कार्यावळ सुरू केल्या. आनी भारतीय हवामान खात्यान आयज विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा आनी कर्नाटक दर्यादेगेर मोठ्या प्रमाणात पावस पडपाची शिटकावणी दिल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारताक संवसारीक पावड्यार व्हडल्या संधींची भूंय अशें म्हळां. प्रधानमंत्र्यांनी वेवसायीक क्षेत्राक सुलभताय, सुदारणा, स्थिर धोरणात्मक पद्दत आनी वाडीचे उतर दिला. ईटी वर्ल्ड लिडर्स फोरमाक संबोधित करतना प्रधानमंत्री मोदी हांणी गुंतवणूकदारांक नवनिर्माण, कामगिरी, सकारात्मकताय आनी उच्च दर्जाच्या उत्पादनांप्रती वचनबद्धताय राखपाक सांगले. तांणी सांगले की तांच्या काळात ही तिसऱ्या कार्यकाळाची सुरवात चड निर्धारित हातान जाल्या आनी ती आशेन आनी आत्मविश्वासान भरिल्ली आसा. मोदी हांणी मुखार सांगले की संवसारभरातल्या दरेका घरातल्या मेजाचेर मेड इन इंडिया उत्पादन सुनिश्चित करप हो तांचो संकल्प आसा. तांच्या सरकारान रिफॉर्म, परफॉर्म आनी ट्रान्सफॉर्म ह्या मंत्रान लोकांच्या जिवितात व्हड बदल घडोवन हाडपाक यश मेळयला. 25 कोटी वयर लोक गरिबीतल्यान भायर सरल्यात, तशेंच खंयच्याय लोकशाय समाजात दिसना असो इतिहासीक प्रमाणात आनी वेगान नवमध्यम वर्ग मुखार आयला अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. केंद्रीय विज्ञान आनी तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी काल नवी दिल्लीत अर्थव्यवस्था, पर्यावरण आनी रोजगारा खातीर जैव तंत्रज्ञान धोरण 2024 जाहीर केले. प्रसार माध्यमांक संबोधित करतना डॉ सिंग हांणी सांगले की ह्या धोरणाक लागून देशात उच्च कार्यक्षमताय आशिल्ल्या जैव उत्पादनाक चालना मेळटली, तशेंच अन्न, उर्जा, भलायकी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचेर ताचो महत्वाचो परिणाम जातलो. भौशीक खासगी भागीदारी धोरण चालीक लावपाचो एक अंतर्गत भाग आसतलो, जका लागून उद्देगांक रोजगार निर्माण करपाक प्रोत्साहन मेळटले अशें मंत्री सिंग हांणी स्पष्ट केले. तशेंच जैव उत्पादन देशाची फुडाराची जैव अर्थव्यवस्था चालीक लायतली आनी 5वे वाडीक चालना मेळटली असोय उल्लेख तांणी केलो. केंद्रीय मंत्रीमंडळान 24 ऑगस्टाक बायो E3 धोरणाक मान्यताय दिल्ली. संयुक्त अरब अमिरातीत 2 म्हयन्यांची व्यापक व्हिजा माफी कार्यावळ सुरू केल्या, जका लागून देशात बेकायदेशीर रितीन रावपी व्यक्तींक आपलो दर्जो नियमीत करपाची वा दंड नासतना वचपाची महत्वाची संद मेळटली. आयज लागू जावपी ही कार्यावळ वळख, नागरिकत्व, सीमा शुल्क आनी बंदर सुरक्षेच्या फेडरल ऑथॉरिटीन जाहीर केल्या. ती 30 ऑक्टोबर 2024 मेरेन चलतली. ह्या कार्यावळीखाला पर्यटन आनी रेजिडन्सी व्हिजा सयत सगळ्या प्रकारचे कालबाह्य व्हिजा आशिल्ले व्यक्ती एकतर UAE कायदेशीर रितीन रावून आपले काम चालू दवरपा खातीर आपलो दर्जो समायोजित करूंक शकतात वा दंड भरनासतना वा प्रवेशाचेर बंदी घालनासतना देश सोडून वचूंक शकतात. मात बेकायदेशीर रितीन देशात प्रवेश केल्ल्यांक ही माफी लागू जायना. चालू आशिल्ल्या संघर्षामदी महत्वाची घडणूक घडिल्ल्यान इस्रायलाच्या लष्कर आणि हमास हांच्यामदी गाजातल्या झुजात 3 वेगवेगळे झोन करून 3 दिसांचो विराम चालीक लावपाची कबलात जाल्या. ह्या विरामाचो हेत 6,40,000 भुरग्यांखातीर पोलिओची लस दिवपाची महत्वाची मोहीम सुरू करप, सोपे करप असो आसा अशें संवसारीक भलायकी संघटना म्हळ्यार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगले. गाजातले 10 म्हयन्यांचे भुरगे पार्शली पॅरलायज जाला अशी भिरांकूळ खबर आयले उपरांत त्या फाटभुयेर ही कबलात जाली. 25 वर्सात ह्या वाठारात हो पयलो पोलिओ दुयेंती आसा. रामल्ला हांगाच्या पॅलेस्टाईन भलायकी मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण आयज सावन 12 सप्टेंबर मेरेन ही वाशिनीकरण मोहीम चलतली. दूरसंचार कायदो 2023 खाला नेमांचो पयलो संच डिजिटल भारत निधी लागू जाला. सरकारान ह्या संदर्भात अधिसुचोवणी जारी केल्या. डिजिटल भारत निधी पयलीच्या युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन्स फंड USOF ची सुवात घेतलो. अधिसुचोवणेप्रमाण येवजण आनी प्रकल्प कार्यान्वीत करपाखातीर डिजिटल भारत निधीकडल्यान निधी प्रदान करतले. डिजिटल भारत निधीची मोख साध्य करपाखातीर हाचो वापर करतले. अधिसुचोवणेत फुडे नमूद केला की डिजिटल भारत निधी समाजातल्या अल्पसंख्याक गटाखातीर दूरसंचार सेवांमदी प्रवेश प्रदान करपाच्या हेतान येवजण आणि प्रकल्पांक निधी दितलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. त्रिपुरात बेकायदेशीर रितीन प्रवेश केल्ल्यान शिमसुरक्षा दळ आणि सरकारी रेल्वे पुलिशेन 7 बांगलादेशी नागरिकांक आणि 2 रोहिंग्याक अटक केल्या. त्रिपुराच्या खोवाई जिल्ह्यातल्या रंगीचेरा बॉर्डर आउटपोस्टातल्यान एक बायल आणि एक चली भुरगेसयत बांगलादेशाच्या 3 नागरिकांक शिम हुपताना शिम राखण करपी सैन्यांनी धरले असे बीएसएफच्या म्हणयारान सांगले. बीएसएफच्या आणखी एके कारवायेत राज्य पोलिसांच्या सहकार्यान आणिक 2 बांगलादेशी नागरिक आणि शेजारच्या देशातल्या एका दलालाक बागीचेरा गावातल्यान धरला. हाचे आधी हेर एके घडणुकेत जीआरपीच्या जवानांनी शुक्रारा राती अगरतला रेल्वे स्टेशनावेल्यान एके बायलेसयत 2 रोहिंग्याक अटक केल्ली. पॅरिस पॅरालिंपिक 2024च्या बायलांच्या 10 मीटर एअर पिस्टल SH1 सर्तीत काश्य पदक जिखिल्ले खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी रुबिना फ्रांसीस हांकां परबी दिल्या. सोशल मिडियाचेर राष्ट्रपतींनी केल्ल्या पोस्टात तिणें सांगले की रुबिनाचे हे जैत भारताच्या शूटिंगातल्या उत्कृष्ट कामगिरीत आणिक भर घालता कारण ह्या खेळात देशाचे हे चौथे पदक असा. रुबिनाच्या यशाक लागून सगळ्यांक खासा करून दिव्यांगजनांक प्रेरणा मेळटली अशें राष्ट्रपतींनी सांगला. मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लेगीत रुबिना फ्रांसीसाक ह्या कामगिरी खातीर परबी भेटयल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात तांणी सांगले की हो देशा खातीर आणिक एक अभिमानाचो खीण आसा. तांचे लक्ष निर्धार आणि जिद्द हाका लागून उत्कृष्ट निकाल मेळा. केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडवीय हांणी लेगीत रुबिनाक परबी भेटयल्या. सोशल मिडियाचेर तांणी केल्ल्या पोस्टात रुबिनान शूटिंग रेंजाचे रुपांतर वैभवाचे माचयेत केले असे म्हणले. सरावातल्यान मंचा मेरेनचो तिचो प्रवास सगळ्यां खातीर प्रेरणादायी असतलो असे तांणी मुखार सांगला. दक्षिण कोरियातल्या मुंग योंग जाल्ल्या आशियाई कॅडेट आणि ज्युनियर ज्युडो सर्तीत काल बायलांच्या 63 किल वजन गटात भारताची हिमांशी टोकास हिने रुप्या पदक जिखला. 19 वर्षा पिरायेची हिमांशी ही खेलो भारतची एथलीट असा. 4 दिसांची ही ज्युडो चॅम्पियनशीप आयज मुंगयोंग व्यायामशाळेत सोपतली. क्रिकेटात भारत अंडर 19 आणि ऑस्ट्रेलिया अंडर 19 हांच्या मधल्या खेळामाळेतले खेळ बीसीसीआयन काल जाहीर केले. ज्युनियर वेचणूक समितीन 3 50 षटकांचे खेळ आणि 2 4 दिसांच्या खेळांखातीर भारताच्या 19 वर्षा सकयल्या पंगडाक वेचून काढला. मोहम्मद अमान 50 षटकांच्या पंगडाचे फुडारपण करतलो जाल्यार सोहम पटवर्धन 4 दिसांच्या खेळांची जापसालदारकी सांबाळटलो. 50 षटकांचे 3 खेळ 21 सप्टेंबरा सावन पुडुचेरीत सुरू जातले आणि 2 4 दिसांचे खेळ ह्या महिन्याच्या 30 तारखे सावन चेन्नईत सुरू जावपाचे असतात. भारतीय हवामान खात्यान आयज विदर्भ तेलंगणा रायलसीमा आणि दर्यादेगेवेल्या कर्नाटकात मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाची शिटकावणी दिल्या. अस्तंत मध्य प्रदेश आणि मराठवाडा खातीर लेगीत हवामान खात्यान असोच अदमास उक्तायला. मजगती आयएमडीन बुधवार मेरेन केरळ माहे कोंकण गोय मध्य महाराष्ट्र गुजरात आणि ईशान्येकडच्या राज्यांनी गोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. फाल्यां मेरेन उदेंत राजस्थान हिमाचल प्रदेश उत्तराखंड हरियाणा पंजाब आणि चंदीगड वाठारात मोठो पाऊस पडपाची शक्यताय असा. आयएमडीन फुडें सांगला की चक्रीवादळ असना अस्तंत नैऋत्य वटेन मुखार वतले आणि फाल्यां मेरेन हळूहळू दुबळे जावन सोपतले. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. भारत संवसारीक पावड्यार सगळ्यात चड संधी आशिल्लो देश असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. प्रधानमंत्र्यांनी व्यावसायिक क्षेत्राक सुलभताय सुधारणा आणि उदरगतीचे उत्तर दिला. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी काल नवी दिल्लीत अर्थव्यवस्था पर्यावरण आणि रोजगारा खातीर जैव तंत्रज्ञान धोरण 2024 जाहीर केले. संयुक्त अरब अमिरातीत बेकायदेशीर रितीन रावपी व्यक्तींक 2 महिन्यांची व्हिजा माफी कार्यावळ सुरू केल्या आणि भारतीय हवामान खात्यान आयज विदर्भ तेलंगणा रायलसीमा आणि कर्नाटक दर्यादेगेर मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाची शिटकावणी दिल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.